camera, action.
सेलेब कट्टा
येस. आणि जसं की मी तुमच्याबरोबर घरून गप्पा मारतीये, तसंच आपल्या सेलेब कट्ट्यावर जी अभिनेत्री आज आपल्याबरोबर गप्पा मारतीये ती सुद्धा तिच्या घरूनच गप्पा मारतीये. मी बोलतीये शिवानी बावकर विषयी. आणि शिवानी, आता मला हे विचारायचंय की हा जो 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय की घरी करायचं काय, तर तू काय आयडियाज देशील, तू काय करतेयस?
मी त्यांना सांगेन की आता घरच्यांबरोबर वेळ मिळालाय ना, तर मग घरच्यांबरोबर फॅमिली टाइम एक खूप छान पद्धतीने स्पेंड करा. कारण जेवल्यानंतर पटकन झोपायचं नसतं असं आपल्याला सगळे सांगतात. तर जेवल्यानंतर एक दोन एक तास आम्ही सहकुटुंब वेगवेगळे गेम्स खेळतोय, म्हणजे लुडो, पत्ते, उनो, असे सगळे, म्हणजे काही, म्हणजे कुठलेही गेम तुम्हाला जे आवडत असतील ते गेम. सो तसं जर तुम्ही खेळलात तर तुमचं फॅमिली बॉन्ड पण होईल, आणि स्वतःला जे येत नाही ना ते काहीतरी एक पिक करा आणि मुद्दाम तेच शिका, म्हणजे तुम्हाला तुमचे स्किल्स पण इम्प्रूव्ह करता येतील. फॉर एक्झाम्पल, जसं मी म्हणाले की योगा मला करता येत नव्हतं कारण माझी बॉडी आता स्टिफ झाली होती, मला वेळ मिळत नव्हता, पण आता ते परत मला असं वाटतंय की ट्रॅकवर आलाय, परत माझी फ्लेक्सिबिलिटी मला जाणवतेय की आता इम्प्रूव्ह झालीय, तर मग मी ते पुढेही कंटिन्यू करेन.
93.5 रेड एफएम बजाते रहो.